आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। शालार्थ प्रणालीद्वारे बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना। नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शूरवीरांची वीरगाथा सांगणारे युद्ध स्मारकाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता। आणि नागपूर जिल्ह्यातील पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा सहभाग। आवश्यक विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर पडला नसून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांना सांगितलं। खऱ्या अर्थानं मदत हवी आहे अशा शेतकऱ्यांचा विचार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले। तुकडेबंदी कायद्यामुळे ज्या मिळकतींची नोंदणी होत नाही अशा घरमालकांच्या समस्यांवर लक्ष दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं। शालार्थ प्रणालीद्वारे बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं एका समितीची नेमणूक केली आहे। पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार समितीचे अध्यक्ष असून पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा यांचाही यात समावेश आहे। ही चौकशी समिती राज्यातल्या सर्व उपसंचालक कार्यालयाअंतर्गत शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदलीची तपासणी करेल आणि त्यांचा अहवाल शासनाला सादर करेल। नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकापासून ते पुणेपर्यंत नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ येत्या रविवारी 10 ऑगस्टला 9 वाजता होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीमाता वैष्णोदेवी कटरा अमृतसर, बेळगाव बंगळुरू आणि अजनी ते पुणे ट्रेनला हिरवी झेंडी दाखवणार आहे। 12 महिने प्रवाशांची गर्दी असणाऱ्या नागपूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती। विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं। राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर भारत छोडो चळवळीदरम्यान स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली। उद्या 9 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक भारत छोडो चळवळीचा 83वा वर्धापन दिन आहे, जो देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या अथक संघर्षाचा एक निर्णायक अध्याय होता असं उपसभापती हरिवंश यावेळी म्हणाले। त्यानंतर उपसभापतींनी विरोधकांनी विविध मुद्द्यांवर दिलेले 20 स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत असल्याचं सांगितलं, त्यामुळे विरोधकांनी समोर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। राज्यसभेत सतत व्यत्यय येत असल्यानं 56 तासांहून अधिक वेळ वाया गेल्याचं सांगून हरिवंश यांनी सदस्यांना कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं सदनाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं। लोकसभेतही भारत छोडो आंदोलनादरम्यान स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आदरांजली वाहण्यात आली। याबद्दल बोलताना अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले,
कल दिनांक 9 अगस्त को संपूर्ण भारत में भारत छोड़ो आंदोलन की 83वीं जयंती मनाई जाएगी। इस अवसर पर हम राष्ट्रपिता महात्मा गांधी और भारत की स्वतंत्रता के लिए अपना सर्वोच्च बलिदान देने वाले सभी अमर शहीदों को श्रद्धांजलि अर्पित करते हैं तथा अपने स्वतंत्रता संग्राम के उच्च आदर्शों के प्रति स्वयं को पुनः समर्पित करते हैं।
सभागृहाने माजी सदस्य सत्यपाल मलिक यांनाही श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधी पक्षांनी बिहारमधल्या मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरली। बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याने अभ्यासपूर्ण नियोजनाच्या माध्यमातून थेट इराणमध्ये केळ्यांची निर्यात सुरू केली आहे। 3 वर्षापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे शेत उद्ध्वस्त होऊनही न डगमगता सतीश टाकळकर यांनी आसपासच्या गावातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसह निर्यात योग्य दर्जाच्या केळ्यांचं उत्पादन घेतलं आहे। या निर्यातीतून त्यांना उत्तम मोबदलाही मिळाला आहे। याविषयी बोलताना टाकळकर म्हणाले,
सोलापूर आणि महाराष्ट्रातील इतर निर्यातदार व्यापारी आहेत आणि जे एजंट आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माझा माल बघितला आणि माझा माल त्यांना पसंत आला। आमच्या तालुक्यामधून 2-3 शेतकऱ्यांची केळी एक्सपोर्ट झाली आणि त्यामध्ये एक माझं शेत आहे। वेगवेगळ्या कंपनीची माहिती घेऊन त्या पद्धतीनं शेतामध्ये नियोजन करून मी आज ही एक्सपोर्ट दर्जाची केळी पिकवलेली आहे।
माझी वसुंधरा अभियानाचा प्रारंभ 2 ऑक्टोबर 2020 रोजी झाला असून यावर्षी 5 जून 2025 रोजी 6व्या टप्प्याचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण वातावरणीय बदल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान 6च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चंद्रपूर महानगरपालिका सभागृहात उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबवायच्या उपाययोजनांचा एमआयएस पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, टूलकिटचे पालन आणि मूल्यांकन प्रक्रियेचे महत्व या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या 4 प्रमुख युद्धात प्राण्यांची आहुती देणाऱ्या तसेच शौर्य गाजविणाऱ्या शूरवीरांची वीरगाथा साकारणारे युद्ध स्मारक टेकडी रोडवरील संरक्षण विभागाच्या जागेवर उभारण्याचा नागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या युद्ध स्मारकामध्ये सन 1962 चीन युद्ध, सन 1965 पाकिस्तान युद्ध, सन 1971 बांगलादेश युद्ध आणि 1999 कारगिल युद्ध देशासाठी शौर्य गाजविणाऱ्या आणि शहीद झालेल्या वीरांची गाथा साकारली जाणार आहे. हे युद्ध स्मारक मुले तसेच तरुणांना देशासाठी शौर्य गाजविण्याची प्रेरणा मिळावी असे मत महानगरपालिका आयुक्त डॉ चौधरी यांनी व्यक्त केले. तसेच या स्मारकात सार्वजनिक हित तसेच जनतेच्या भावना दुखवणार नाही याची काळजी स्मारकाचे डिझाईन तयार करताना घ्यावी असे निर्देश स्वयंसेवी संस्थेला दिले आहे. या युद्ध स्मारकासाठी नागपूर महानगरपालिकेने 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. या युद्ध स्मारकासाठी महानगरपालिकेतर्फे 2 सामंजस्य करार केले जाणार आहेत. पहिला करार नागपूर महानगरपालिका आणि संरक्षण विभागामध्ये होणार आहे. हा करार जागेच्या संदर्भात राहणार आहे. तसेच दुसरा सामंजस्य करार युद्ध स्मारकाचे डिझाईन तयार करणाऱ्या नागपूरच्या 2025 या स्वयंसंस्थेशी करणार आहे. देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या नागपूर जिल्ह्यात 7 नवरी या गावामध्ये व्हॉईस ऑफ इंडिया कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या माध्यमातून विविध डिजिटल उपक्रमांना सुरुवात झाली आहे. डिजिटल बेस विविध सुविधांचा प्रत्यक्ष लाभ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन विभागीय आयुक्त बिदर यांनी केले. बिदर यांनी स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या 7 नवरी या गावाला भेट दिली. तसेच व्हॉईस संस्थेशी निगडीत विविध 15 कंपन्यांनी सुरू केलेल्या कामांची पाहणी केली. देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी असलेल्या 7 नवरी या गावाची निवड करण्यात आली. प्रादेशिक विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही तासात अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ इथं काही ठिकाणी वादळ आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान काही वेळापूर्वी गोंदिया इथं पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं वृत्त आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चालणाऱ्या या मोहिमेत येत्या मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरकरांनी एकदोड देशभक्तीसाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी नागरिकांना अनेक आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यासाठी www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणीची अंतिम तारीख 10 ऑगस्ट आहे. तर 11 ऑगस्ट रोजी यशवंत स्टेडियम इथे दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत टी शर्ट वितरण केलं जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. शालार्थ प्रणालीद्वारे बोगस शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शूरवीरांची वीरगाथा साकारणारे युद्ध स्मारकाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता आणि नागपूर जिल्ह्यातील पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट 7 नवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.